चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी साखर उद्योगात मशीनीकरणाची गरज। फिजी साखर मंत्रालय येणाऱ्या आठवड्यांमध्ये फिजी शुगर कॉर्पोरेशनच्या बरोबर या वर्षाच्या गाळप सत्राच्या पूर्वानुमानावर चर्चा करेल। मंत्रालयाचे स्थायी सचिव योगेश करण म्हणाले, कारखान्यांसमोर यावर्षी 20 लाख टन साखरेच्या उत्पादनाचं ध्येय आहे। करण म्हणाले की वेगानं वाढणाऱ्या साखर उद्योगात अधिक मशीनीकरणाची आवश्यकता आहे। या हंगामात आम्ही मेकॅनिकल प्लांटर्सचं तंत्र वापरत आहोत। हे एक असं तंत्र आहे जे आपल्याला एका सामान्य ट्रॅक्टरच्या मागे स्थापित करता येतं, ज्याचा वापर शेतीसाठी केला जातो आणि पुन्हा शेती करण्यासाठी मजुरांची गरज लागत नाही। यांत्रिक प्लांटर्स बरोबर मशीन ऊसतोड करू शकते, माती उकरू शकते आणि ऊस लागवड करू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी काम करावं लागेल। करण म्हणाले, यावर्षी 72 मेकॅनिकल हार्वेस्टर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे।